अभ्यास पुस्तक पाठ दोन कार्यक्षेत्र सहा अकरा श्रुतलेखन
किस्सा
सौ घोरपड्यांनी एका चुणचुणीत तरुणाला स्वयंपाकी म्हणून कामावर ठेवले. पहिल्याच दिवशी त्या त्याला म्हणाल्या, तुम्हाला मी अगोदरच कल्पना देऊन ठेवते. साहेबांचा मोठा व्यापार आहे, त्यामुळे घरी सारखी माणसं येत जात असतात. अनेकदा साहेब न कळवता पाहुण्यांना जेवायला घेऊन येतात. तुम्हाला त्यासाठी तयारीत राहावं लागेल. तरुण गोड हसून म्हणाला, हरकत नाही मॅडम, मी नेहमी माझं सामान बांधून तयारच ठेवत जाईन.